अंतरात शांतीचा प्रत्यय आला. हे जगावेगळे अनमोल चरण आहेत असं जाणवलं. माझ्याकडे मंद स्मित करत येत जा असा प्रेमळ आशीर्वाद त्यांनी दिला. जन्मोजन्मींचे पुण्य फळासी पै आले देखिली पावले श्री गुरूंची आणि देवस्वरूप असणाऱ्या स्वामीजींवर श्रद्धाच बसली. रिक्षातून घरी जाताना त्यांचेच विचार मनात रुंजी घालत होते. मी मावशीला विचारले, त्यांना नमस्कार करताना काही जण रडतात का ग? ती म्हणाली, आत्ताच तुला हे कळणार नाही, तू जसजशी सारखी केंद्रात जाशील ना तेव्हा तुला हे समजेल. कॉलेजमध्ये शिकत असल्याने वेळ मिळेल तसे मी आणि माझी बहीण केंद्रात येत होतो. केंद्र खूपच आवडत असे. थेंबुटा सागरी बुडाला हे चरित्रही वाचनात आले. संसारात राहून समर्पित जीवन जगणारा भगवत भक्त योगी पुरुष कसा असतो हे त्यातून थोडेफार समजले. आत्मदर्शन हे जीवनाचे चरम लक्ष्य आहे आणि सद्गुरूंशिवाय आपण ते प्राप्त करू शकत नाही हे समजले. स्वामीजींकडून अनुग्रह घ्यावा असे ठरवले. दरम्यानच्या काळात आम्ही पुण्याहून बारामतीला राहायला गेलो. स्वामीजींपासून लांब गेल्याने मन अस्वस्थ झाले. माझा अनुग्रह अजून घ्यायचा राहिला आहे ही खंत मनात सतत बोचत राहिली. स्वामीजींना पत्र पाठवले. स्वामीजी, आपण खूप दयाळू आहात. आपल्या कृपेमुळेच मी हा संसाररूपी भवसागर तरून जाऊ शकेल. मला तुमच्याकडून अनुग्रह घ्यायची इच्छा आहे, तो मिळेल का, कधी मिळेल असे पत्र पाठवले. मंडळाकडून पत्राचे उत्तर मिळाले. मला स्वामीजींकडून अनुग्रह मिळाला. त्यांनी माझा अंगीकार केला. प्रत्यक्ष परमात्माच सद्गुरु स्वरूपात भेटला व जीवन धन्य झाले. 94 सालापासून मी पुन्हा पुण्यात राहायला आले. तेव्हापासून केंद्रात नियमित येणे होत आहे. स्वामीजींच्या कृपेमुळेच मला नोकरी व घर मिळाले. काही काळ बाहेरगावी राहत असल्याने केंद्रात येण्यास खंड पडला होता. आठवड्यातून एकदा त्यांच्या घरी दर्शनाला जाण्याची परवानगी मला मिळाली. एकदा माया अपार्टमेंट्स येथे दर्शनाला गेले होते. नमस्कार केला व बसले. स्वामीजी म्हणाले, तू इथे यायची राहिली होतीस, तुझ्यासाठीच मी थांबलो आहे. रामकृष्ण परमहंस शिष्य यावेत म्हणून कालीमातेजवळ रडत असत. त्यांचे हे शब्द ऐकले व मलाही रडू आवरले नाही. आपल्या जीवापेक्षा दुसऱ्याच्या जीवाला ते अधिक जपतात. आपल्या सर्व सुखाचा ठेवा ते आहेत, सगळे सोयरे आहेत. स्वामी सरलाताईंचे घर म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचे घर. तिथे जायला मिळणे ही खरोखरीच भाग्याची गोष्ट आहे. त्यांच्या वास्तव्याने सोहम बोधाच्या स्पंदनाने तेथील अणुरेणू भारलेला आहे, अति पवित्र झाला आहे. तेथील 20-25 मिनिटाचे वास्तव्य जीवाला आनंदाचे इंधन पुरवित असे. एकदा त्यांच्या दर्शनाला गेले होते. माझ्याशी ते थोडं बोलले. जेवणाची वेळ झाली म्हणून बेल वाजवली. सरलाताई आल्या. त्यांना ते म्हणाले, अगं मी कसा जेवतो ते हिला आज पाहायचं आहे, तेव्हा हिला पण जेवायला वाढ. डायनिंग टेबलावर त्यांच्या समोरच मला बसवले. मनातून खूप संकोच वाटत होता. प्रत्येकावर एवढं भरभरून प्रेम हे दोघंही कसं करू शकतात ह्याचं कोडं मनात उलगडत नव्हते. सल्लाताईंनी खूप प्रेमाने जेवू घातले. संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःख लेश, तुका म्हणे तेथे आणिक नाही परी म्हणून भिकारी झालो त्यांचा, असाच माझाही भाव आहे. सद्गुरु स्मरणातच त्यांचे सानिध्य विसावले आहे. त्यांची ती तेजाने डवरलेली लोभस्वाणी मूर्ती मला अजूनही आठवते. त्यांच्या प्रेमामुळेच जीवनाला उभारी आली, दिलासा मिळाला व कर्तव्यता समजली. माझी काहीही पात्रता नसताना त्यांनी आपलेसे केले. त्यावेळी स्वामीजींना जर काही सांगायचे असेल तर मी ताराताईची मदत घेत असे, कारण तिच्याकडून त्यांना माझी खुशाली समजत असे. एकदा ते मला म्हणाले, तू ताराताईला सारखे तारा तारा असं म्हणत जा, म्हणजे ती तुला तारेल. आणि तिच्या घरी जाताना तिला चिवडा फरसाण ढोकळा असं काहीतरी घेऊन जात जा, असं दुसऱ्यावर प्रेम करायलाही त्यांनी शिकवलं. आणि खरं तर आपल्या सर्वांनाही तारणारे तेच आहेत, पण स्वतःकडे ते कधीही कोणतेच कर्तृत्व घेत नसत. बऱ्याच वेळा संसारात येणाऱ्या अडचणींवर मात करीत असताना मन उदास होत असे. व तशा परिस्थितीच त्यांच्याकडे जाणे होई, तेव्हा ते नेहमी मला आनंदात रहा असे सांगत, ते म्हणत की हा विश्वात सर्वत्र आनंद भरून राहिलेला आहे। पशु पक्षी नद्या पर्वत पाहिले की आपल्याला आनंद होतो, एखादे छोटेसे बाळ रांगत येताना पाहिले की आपल्याला आनंद होतो। मी त्यांना म्हटलं की स्वामी स्वरूपानंदही त्यांच्या एका अभंगात असेच सांगतात, चित्त असो द्यावे निवांत प्रसन्न, कल्पांतीही खिन्न होऊ नये। आणि मला पुढच्या ओळी आठवेनात, ते म्हणाले की शांतपणे आठव, आठवतील। व मला पुढच्या ओळी आठवल्या, अंतरी असावा अखंड उल्हास, आपत्तीचा त्रास मानू नये। संसारी असावे अलिप्त उदास, मोहे माया पाश जोडू नये। स्वामी म्हणे भावा ईश्वरी विश्वास, संतांचा सहवास सोडू नये। हे ऐकल्यावर त्यांना खूप आनंद झाला, ते म्हणाले आपण आनंद स्वरूपच आहोत। ह्या अभंगातील संतांचा सहवास सोडू नये हे चरण मला जास्त महत्वाचे वाटते, कारण तो भाग्याने मिळतो। आईपेक्षाही जास्त प्रेम संत आपल्यावर करतात। ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती, स्वामीजींनी हे केलं। रोज केव्हाही घराबाहेर पडताना स्वामीजींच्या फोटोला नमस्कार करूनच बाहेर पडते, पर्समध्ये त्यांचा फोटोही बरोबर असतो। ते सतत माझ्या बरोबरच आहेत असा भाव असतो, त्यामुळे वृत्ती अंतर्मुख राहायला मदत होते। नियमितपणा व सातत्य हे गुण त्यांनी शेवटपर्यंत जोपासले। ते म्हणत जन्म व मृत्यू आपल्या हातात नाही, परंतु जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो कालावधी आहे तो आपल्या हातात आहे। हा सर्व अवधी त्यांनी शुद्ध परमार्थाचा प्रचार प्रसार करण्यासाठी, भक्तांच्या उद्धारासाठी, स्वामी स्वरूपानंदांचा महिमा वाढवण्यासाठी खर्च केला, सार्थकी लावला। आधार व प्रेम द्यायचा त्यांचा स्वभाव होता। जसे गंगा नदी वाहत असताना तिच्या मार्गावरील सर्वांचेच कल्याण करीत ती पुढे पुढे वाहत जाते, तसे स्वामीजींनी त्यांच्याकडे आलेल्या सर्व जीवांचे अत्यंतिक कल्याण केले। अशा थोर संतांचा स्वामीजींचा जयंती उत्सव साजरा करणे ही आपल्या दृष्टीने मोठी पर्वणीच आहे। हा कृतज्ञतेचा आदर प्रेम व्यक्त करण्याचा सोहळा आहे, कारण आपल्या सर्व साधक विश्वाचे ते आध्यात्मिक माता पिता झाले, प्रत्येकाचे जीवन आहे तिथून पुढे नेले। तुझ्या घरी मला यायचे आहे असे ते म्हणत, पण त्यांच्या आजारपणामुळे ते राहून गेलं, ती खंत माझ्या मनात होती। स्वामी मकरंदनाथ व सौ मधुराताई यांनी ती पुरी केली। चैतन्य रूपाने त्यांचे अस्तित्व ह्या गणेशपुरम मधील ध्यान मंदिरातही आहे, असे म्हणावेसे वाटते की स्वामीजी आमच्यासाठी रामकृष्ण तुम्ही, रामतीर्थ तुम्ही, तुम्ही ज्ञानदेव, स्वामी तुम्ही ज्ञानदेव, करुणा कर तुम्ही, कृपावंत तुम्ही, तुम्ही वासुदेव, स्वामी तुम्ही वासुदेव। ज्यांच्या जीवनाचे वर्णन साधू कथा अशा शब्दात करता येईल असे त्यांचे जीवन होते। आता असे वाटते की दुर्लभ असणारा नरदेह मिळालेला आहे। सद्गुरूंची कृपा व साधनेचा मार्ग त्यांनी दाखवलेला आहे। उरलेल्या आयुष्यात वेळ वाया न घालवता साधना सेवा हातून घडावी, त्यासाठी स्वामीजींच्याकडे आशीर्वाद मागते। उदात्त उन्नत पावन मंगल, जीवन हे भावे स्वामी जीवन हे भावे, सोहम सोहम म्हणता म्हणता ममत्व संपावे, सोहम पुंकर भरा बनू द्या या देहा बासरी स्वामी या देहा बासरी, सोहम घोषची घुमत रहावा मानस गाभारी, रहावा मानस गाभारी। हरिओम तत्सत।
खरंच सद्भक्त मोहिनीने सांगितलेले प्रसंग अगदी जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहिले। अशा प्रकारे अनेक साधकांचे स्वामीजी जणू आधारवड होऊनच राहिलेले होते, त्यामुळेच अनेकांच्या आयुष्याला उत्तम दिशा मिळाली आणि जीवनात सहज स्थिरताही प्राप्त झाली। जिथे कमी तिथे आम्ही या भावाने केंद्राचे पडेल ते काम अत्यंत आनंदाने प्रेमाने करणारे, आपल्या सर्वांचे सुपरिचित असणारे सद्भक्त माऊली काका आता आपले भावपुष्प स्वामीजींच्या चरणी अर्पण करणार आहेत। केवळ स्वामी कृपेमुळे संपूर्ण आयुष्य कसे बदलू शकते हे आपण आता त्यांच्या शब्दात ऐकणार आहोत.
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. आज माझे परम भाग्य की बऱ्याच वर्षानंतर मला या ठिकाणी स्वामींच्या आठवणी सांगण्याचा संधी मिळाली. स्वामींकडे येण्याच्या अगोदर मी काही व्यसन करत होतो. 22 जानेवारी 1988 साली मी स्वामींजीकडे आलो आणि 30 एप्रिल 1988 साली मला अनुग्रह झाला. त्या कालावधीत स्वामीजींनी माझ्यामध्ये जो बदल केलेला आहे तो आपल्या पुढे सांगण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा स्वामीजी असं प्रवचनामध्ये बोलत असत की आपल्याकडे असा व्यसन करणारा कोणी नाही तेव्हा बोट माझ्याकडेच असे, तेव्हा मला खूप आपल्यासारखे वाटायचे. परंतु मी स्वामींचं बोलणंही माझ्या मनावर कधी घेतलंच नाही. वेळोवेळी जेव्हा बोट आलं तरी मी लक्ष केलं नाही. एक दिवशी असंच माझ्या रिक्षातून स्वामीजींना पाद्यपूजाला घेऊन जात असताना रक्षालेखा सोसायटीमध्ये स्वामींना पाद्यपूजाला घेऊन गेलो. स्वामींची पाद्यपूजा झाली, स्वामीजी बोलायला लागले आणि मी असं त्यांच्यासमोर बसलो होतो. तेव्हा विषय निघाला आनंदाचा. स्वामीजी म्हणाले, एक खाण्याचा आनंद, दुसरा सिनेमा बघण्याचा आनंद, तिसरा व्यसन करण्याचा आनंद आणि चौथा म्हणजे सर्वात चांगला आनंद म्हणजे ध्यानाला बसण्याचा आनंद. परंतु काही लोकांना म्हणे व्यसन करण्याचा आनंद वाटतो, मला म्हणे हो की नाही रे. आणि मी एकदम गरबडून गेलो, मला काय बोलावं समजेना. मी खाली मान घालून तसाच बसलो. कार्यक्रम संपला, स्वामीजींना आणि आईना मी घरी घेऊन गेलो आणि खाली उतरल्यानंतर गाडी रिक्षातून स्वामीजी उतरल्यानंतर मला म्हणले, माऊली हा चल वर, तुला प्रसाद घेऊन जा म्हणे. स्वामीजी बरोबर समावेत मी वर गेलो पण माझ्या मनामध्ये असं वाटलं की आजचा आपला प्रसाद काहीतरी वेगळाच मिळणार आहे. मी वर गेल्यानंतर स्वामी समोर आसनावर बसले, मी त्यांच्या पायापाशी खाली बसलो. मला म्हणे हा बोल काय म्हणतोस. मी म्हणलो स्वामीजी काही नाही कसं म्हणे, तुझ्याकडे बरंच काही आहे म्हणे. नाही स्वामीजी तसं काहीच नाही म्हटलं. बर तुझा धंदा कसा काय चाललाय. म्हणलं छान. पैसे किती कमवतोस आणि कुठे कुठे खर्च करतोस. म्हणलं घरातच. आणि व्यसनाला. म्हणलं कधीतरी. का त्याच्यात तुला आनंद वाटतो. नाही. तुला केंद्रात येऊन किती दिवस झाले. म्हणलं 4-5 महिने झाले. तरी सुद्धा तू व्यसन करतोस. नाही स्वामी फार वेळ नाही कधीतरी. मग तुला हे व्यसन चालू ठेवायचं की बंद करायचंय. मी क्षणभर थांबलो. स्वामीजीला म्हटलं स्वामीजी बंद करायचंय. मला म्हणे नक्की. म्हणलं होय स्वामीजी. मग उद्यापासून हे व्यसन मला केतू केलेले दिसता कामा नाही म्हणे. त्यावेळेस मला असं वाटलं की स्वामीजी सद्गुरू आहेतच आहे, परंतु ते सांगत असताना एक वडिलांची भूमिका बजावत होते आणि वडील जसे मुलाला रागवतात त्याप्रमाणे एक प्रभावी शब्दानं म्हणता येईल किंवा की ते उद्यापासून करता कामा नाही म्हणजे हक्का नसतं. हे पाहिल्यानंतर मला खूप वाईट वाटलं आणि त्यावेळेला स्वामीजीला ठीक आहे म्हटलं. स्वामीजीनी मला 100 रुपये दिले आणि तुम्ही जा म्हणे. खाली उतरत असताना बघा मन किती विचित्र असतं. खाली उतरत असताना मी म्हणलं अरे स्वामीजीने आपलं उद्यापासून बंद करायला सांगितलंय म्हटलं आणि आजचा दिवस मजेत घालवायचा म्हटलं. कारण याच्यानंतर आपण कधी व्यसन करणारच नाही आपण. आणि कर्मधर्म संयोगाने त्या दिवशी गणेश जन्म होता. गणेश जन्म असल्यामुळे त्या दिवशी काही करता आलं नाही, केलंच नाही. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर स्वामींच्या फोटोला मी असे हात जोडले आणि स्वामीजीला म्हणलं स्वामीजी उद्यापासून मी चहा कॉफीपासून काही व्यसन करणार नाही. आणि त्यांच्याच कृपेने त्या क्षणापासून आजपर्यंत मी कसलंही व्यसन केलं नाही. केवळ ही त्यांचीच कृपा म्हणून जे माझ्या वडिलांनी म्हणा भाऊ काका तुलते यांना जे सहज जमलं नाही ते स्वामीजींनी सहजगत्या अलगद जसा शेणातला किडा बाजूला अगदी बाजूला अलगद काढावा त्याप्रमाणे मला बाजूला केलं आणि आहे त्या स्थितीमध्ये माझा स्थितीने स्वामीजींनी स्वीकार केला. त्याच कालावधीमध्ये मी माझी शनिवारवाड्यावर भेळ पाणीपुरीची गाडी होती आणि भेळ पाणीपुरीची गाडी असताना स्वामीजींना अधूनमधून मी पाद्यपूजेला रिक्षेत घेऊन जातच होतो. स्वामीजी अशा प्रवचनामध्ये बोलता विषय निघाला की म्हणायचे साधकाने भेळ पाणीपुरी खाऊ नये. कारण भेळ पाणीपुरी खाल्ली तर माणसाचं मन हे भेसळयुक्त होतं आणि स्वामीजी असं एकदा म्हणते मी आपलं शांत होतो. स्वामीजीने एक दिवशी रविवारी नमस्कार केला आणि स्वामीजीला म्हणलं, स्वामीजी मी उद्यापासून भिळीची गाडी बंद करतोय. अरे म्हणे का? तुम्हीच तर म्हटलं म्हणलं साधकाने भेळ पाणीपुरी खाऊ नये म्हणून. अरे तू इमानदारीने धंदा करतोस, तुझा उदरनिर्वाह त्याच्यावरती आहे, आणि तू जर हा धंदा बंद केला तुझ्या उपासमारीची वेळ येऊ शकते म्हणे. तर म्हणलं मग स्वामीजी मी काय करावं असं तुम्हाला वाटतं म्हणलं. तुझी गाडी चालू ठेव आणि बघ काय होतं तुला माहिती का म्हणे, जर मी आपल्या इथल्या साधकांना जर सांगितलं की माऊलीची भेळ पाणीपुरी खूप छान असते बरं का, तर काय होईल की माझ्याकडे लोक कमी आणि तुझ्याकडे लोक जास्त. म्हणून म्हणे मी सांगतो रे म्हणे, म्हणजे यावरून स्वामीजी किती व्यवहारनिष्ठ होते हे लक्षात येतं. त्याचबरोबर मी काय मला एक दिवशी माझ्या मनात असा विचार आला की आपण भेळ पाणीपुरीचा धंदा करतोय पण आपण स्वामीजींना कदापिही एकदाही भेळ खायला दिली नाही. आणि म्हणून एक दिवशी मी स्वामीजींची अपॉइंटमेंट घेतली, स्वामीजीने फोन केला आणि स्वामीजीला म्हणलं, स्वामीजी मला तुम्हाला भेटायला येते, तुम्ही घरी आहात का? म्हणे हो. काय रे म्हणे? मला अर्जंट भेटायचंय. मग काम काय म्हणे? तसं फोनवर सांगता येणार नाही पण भेटीची आणखीच तुम्हाला सांगता येईल म्हणे. क्षणभर थांबले, मला म्हणे ये पण भेळ घेऊन येऊ नको म्हणे. मी शांत बसून राहिलो, काय बोलावं समजेना. आणि त्याच्यानंतर मला म्हणे काय झालं? म्हणलं काही नाही स्वामीजी. अरे तुझी भेळ मी म्हणे रोज खातो म्हणे. म्हणलं मी स्वामीजीने एकदाही भेळ दिली नाही आणि स्वामीजी माझी रोज भेळ कशी खातात? परंतु जेव्हापासून मी केंद्रात आलो आणि स्वामींचा फोटो माझ्या भेळीच्या गाडीवर लावलेला होता तेव्हापासून एक माझ्या मनात एक असा एक निश्चय होता की पहिलं जे गिरायक येईल भेळीचं भेळ बनवायची, एका डिशमध्ये थोडीशी भेळ ठेवायची, स्वामींचे फोटो पडे आणि असं एकदा पाणी फिरवायचं, स्वामीजींना नमस्कार करायचा आणि ते पहिले गिरायकाला ती भेळ द्यायची, असा हा माझा नित्यक्रम नेहमीप्रमाणे असा. मग तेव्हा एक दिवशी असंच विषय निघाला असं स्वामीजी मला म्हणे, अरे तू रोज मला नैवेद्य दाखवतोस ना, तीच मी भेळ जातो. म्हणजे याच्यावर स्वामीजी प्रत्येक साधकाचं किती कोमलपणानं अंतकरण जपजपत असत. अशाच वेळेला एकदा स्वामीजीने पाद्यपूजेला घेऊन गेलो, परत आलो आणि परत आलो असताना स्वामीजी मला म्हणे, माऊली हा रिक्षा कुणाची? मी म्हणलं भाड्याची. आत्ता कुणाकडे? म्हणलं माझ्याकडे. माझाही कुणाकडे? कुणाची? म्हणलं भाड्याची. त्यांना त्यांची एक अपेक्षा होती की मी माझी म्हणावून त्यावेळेला, पण मी माझी म्हणत नसत, मी म्हणलं भाड्याची. आत्ता कुणाकडे? माझ्याकडे. एकदा दोनदा झाल्यानंतर ती म्हणे ठीक आहे म्हणे, आपली गाडी 15-20 दिवसाची येईल म्हणे. आणि माझ्या लक्षात नाही आलं. आणि काय आश्चर्य की 10-15 दिवसानंतर, 1-8 दिवसांमध्ये माझे वडील गावाकडची एक शेती विकली होती आमची, त्याच्यातले 30,000 रुपये घेऊन आले होते. आणि आले मला म्हणे, अरे असं कर माऊली म्हणे, हे 30,000 तू घे, तुझ्याकडचे काहीतरी पैसे घे टाक आणि रिक्षा घे. तेव्हा स्वामींचा संकेत मला त्यावेळेला माहिती लक्षात आला की स्वामीजी का म्हणले होते की आपली रिक्षा येईल. त्याचे मी रिक्षा घेतली आणि स्वामीजीने फोन केला, म्हणलं हॅलो स्वामीजी, माऊली बोलतोय म्हटलं. म्हणे अरे वा, हा बोल म्हणे, काय म्हणतोस? तुम्ही घरी आहात म्हटलं. म्हणे हो. म्हणे मला भेटायला तुम्हाला यायचंय. एक क्षणभर थांबले, रिक्षा घेऊन येतोच म्हणे. मला काही सुचलं नाही, मी कुणाला सांगितलं नव्हतं, काही सुद्धा केलं नसताना हे माझ्या अगोदर स्वामीजी पण पोहोचतो कोण? मी शांत उभा राहिलो, मला म्हणे फोन खाली ठेव आणि लवकर गाडी घेऊन ये म्हणे. तिथून मी गाडी रिक्षा घेतली आणि मंडईत गेलो, हार नारळ पेढे घेतले. थोडा वेळ गेला पण काय आश्चर्य, त्यावेळेला स्वामीजी आणि आई पूजेचं साहित्याचं ताट घेऊन खाली माझी वाट पाहत होते. आणि तिथं आल्यानंतर रिक्षा गणपतीची तिथं आडवी पूर्व पश्चिम लावायला सांगितले, पूर्व पश्चिम लावली. मला म्हणे बाळा का उशीर झाला तुला? म्हणलं स्वामीजी हे साहित्य जमा करत होतो ना म्हटलं त्याच्यामुळे. अरे मी तुला रिक्षा घेऊन ये म्हटलं होतं, पूजेचं साहित्य नव्हे, बघ मी ते हे आणून ठेवलंय म्हणे. कसं काही मला माहित नाही, पण स्वामीजीने मग त्याच्यानंतर स्वामीजींनी आईनी रिक्षेची पूजा केली आणि स्वामीजी मला म्हणले प्रथम गाडी म्हणजे मी चालवणार. मी म्हणलं ठीक आहे स्वामीजी. म्हणलं मी गाडी चालू करून दिली, स्वामीजी पुढच्या आसनावर बसले आणि पाठीमागच्या आसनावर मला आणि आईला बसवलं. आम्ही दोघं पाठीमागच्या आसनावर बसलो. एवढं दृश्य पण बघण्या फक्त बघण्यासाठी मी आणि आईच फक्त. आणि 1-2-3 मिनिटं गेले, स्वामीजी अशीच गाडी चालत चालत होते आणि आईला म्हणाली, स्वामीजी बघ तू पहिले गिरायक आहेस म्हणे, तेव्हा 100 रुपयाची तुला भवानी करावी लागेल, त्याच्याशिवाय मी खाली उतरू देणार नाही. आणि 1-2 मिनिटांनंतर स्वामीजी खाली उतरले. आईनी 100 रुपया स्वामींच्या हातात दिला आणि स्वामीजीनी माझ्या हातात दिला आणि मला म्हणे, हा माऊली तू आता हे तुझे आणलेलं साहित्य आहे ना ते घे, घरी जा, बायका मुलांना घे, सारसबागेला जा, सारसबागेला हा हार गणपतीला घाल, पुजारीकडून तो हार मागून घे, पुजारी तसा परत घेणार नाही, 2 पेढे तिथे ठेव आणि गणपतीचा हार घातलेला तू परत घेऊन गाडीची पूजा कर आणि तू घरी ये म्हणे. म्हणून ठीक आहे स्वामीजी, ठीक आहे म्हणून मी पुढे गेलो. मला थांब, मी पुढे गेलो, पुन्हा परत आलो आणि मला म्हणले, आता ही रिक्षा कोणाची? मी म्हणलं माझी. म्हणे नाही, ती माझी. तर मी म्हणलं ठीक आहे, म्हटलं तुमची स्वामीजी म्हटलं आणि मला घरी जाण्यास सांगितलं. असे ते दिवस स्वामींच्या वेळेस होते आणि जाता जाता स्वामीजी मला असं एक वाटतं की स्वामीजींनी जायच्या अगोदर आपले स्वामी मकरनाथांची योजना करून ठेवली होती केवळ आपली काळजी घेण्यासाठी. मी म्हणेल नव्हे, आपल्या सर्वांची सांभाळ करण्यासाठी. पण आपल्या सर्व सांभाळ करण्यापेक्षा त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की तुमचं सुद्धा नाही तर फक्त माझा माझा आणि फक्त माझा सांभाळ करण्यासाठी स्वामींची व्यवस्था करून ठेवली. शेवटी मला एक सांगावं वाटतं, पहिली रिक्षा स्वामीजींनी घेऊन दिली होती आणि आता जी रिक्षा घेऊन दिली ती स्वामी मकरंदासांनी मला घेऊन दिलेली आहे. आणि शेवटी स्वामीजींना मागण्याऐवजी मला एक विनंती करावीशी वाटते, कारण मागायचं काय, जे न मागताच सगळं सगळं दिलेलं आहे, सर्वस्वी दिलेलं आहे, आतापर्यंत देतात ना उद्या देतात, म्हणून मला काही मागायचं नाही. म्हणून शेवटची एक विनवणी करावीशी वाटते, शेवटची विनवणी संतजनी परिसावी, विसरतो न पडावा माझा स्वामी तुम्हाला, विसरतो न पडावा स्वामी माझा तुम्हाला, स्वामी माझा तुम्हाला.
सद्भक्त माऊली काकांनी केलेले जे वर्णन आहे तिचं ऐकली तर असं आता वाटायला लागलंय की त्यावेळेला जर कॅमेरा असता आणि कॅमेऱ्यामध्ये जर ती टिपली असती तर आज सगळ्यांना त्या रिक्षाचा जो प्रसंग होता तो बघून परत आनंद त्याच्यातनं आपल्याला घेता आला असता. स्वामीजींनी माऊलींना जी काही आशीर्वादाचं जे काही प्रेमाची ताकद दिली तर ती किती जबरदस्त होती हे त्यांच्या आता आपण आठवणींमधनं ऐकलं आणि आपल्याला कळलं की स्वामीजींची शक्ती काय जबरदस्त होती. स्वामीजींना गायन कलेची खूपच आवड होती. केंद्रात येणाऱ्या साधकांपैकी काही जणांना स्वामीजी आवर्जून अभंग म्हणायला सांगत असत. अशा साधकांपैकी एक म्हणजे सद्भक्त हेमाताई पुरोहित. सद्भक्त हेमाताईचा आवाज स्वामीजींना फार आवडत असे. आज सद्भक्त हेमाताई स्वामी मकरंदनाथांचा एक अभंग सादर करणार आहे.
मधुमुख अमृतवृष्टि जिव्हा मधुमंगला आज मी परमहंस पाहिला, आज मी परमहंस पाहिला। शुभ्र वसन बहुकोमल स्पर्शन प्रेम पाझरे सर्वांगातून माय बाप भासला, हा माय बाप भासला आज मी परमहंस पाहिला, आज मी परमहंस पाहिला। नितांत सुंदर सुहास्य दर्शन नर्म विनोदी हितकर भाषण क्षीण करी मोकळा आज मी परमहंस पाहिला, आज मी परमहंस पाहिला। बद्ध मुमुक्षु साधक कोणी बाल पुरुष वा असो भगिनी निरासक्त आगळा आज मी परमहंस पाहिला, आज मी परमहंस पाहिला। ज्ञान देवीचा भक्त उपासक नाथपंथीचा समर्थ चालक सोहम बोधी भला, सोहम बोधी भला आज मी परमहंस पाहिला, आज मी परमहंस पाहिला। समीप जाचा सुमने पुलती गंधित जीवन रसमय भक्ति निर्मल सुख सोहळा आज मी परमहंस पाहिला, आज मी परमहंस पाहिला। जीवन बहरे मकरंदाचे उपकार चिते जनक गुरुचे माधव जगिला भला, माधव जगिला भला, माधव जगिला भला, माधव जगिला भला आज मी परमहंस पाहिला, आज मी परमहंस पाहिला, आज मी परमहंस पाहिला,
आज मी परमहंस पाहिला। अत्यंत भावपूर्ण अशा अभंगानंतर आजच्या कार्यक्रमाचे शेवटचे भावपुष्प अर्पण करते आहे सद्भक्त भारती सरदेसाई। सद्भक्त भारती एसएनडीटी कॉलेजमध्ये अकाउंटंट म्हणून काम करते। सुखदुःखाच्या पलीकडे एक आनंद आहे, त्या आनंदात कसे जगायचे हे स्वामीजींनी तिला शिकवले, ते कसे ते आपण तिच्या शब्दात ऐकूया।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। जेव्हा मला सांगितलं की थोरल्या स्वामीजींच्या काही आठवणी सांगायच्या आहेत, त्यावेळेस मन आनंदून गेलं। आपल्या आयुष्यामध्ये आठवावी आणि आठवत राहावी अशी एकच आठवण म्हणजे स्वामीजी आहेत, याची परत एकदा नव्याने जाणीव झाली। कारण आयुष्याचे सरळ सोट असे स्पष्ट दोनच भाग आहेत, स्वामीजींकडे येण्यापूर्वीचे आणि इथे आल्यानंतरचे।
पूर्वीचं आठवूच नाहीये इतकं बदललेलं, घडलेलं, सुधारलेलं असं नंतरचं आयुष्य आहे. स्वामीजींबद्दल बोलताना त्यांच्याच शब्दांचा, अभंगाचा आधार घेऊन बोलावं लागतं. माय बाप कृपावंत ऐसे महात्मे हे संत, दया सिंधू करुणानिधी गुण लावण्याचा उदधी, गुण लावण्याचा उदधी. स्वामीजी गुण लावण्याचा सागर होते. मी प्रथम स्वामीजींकडे आले तेव्हा मला भावून गेला तो त्यांचा प्रचंड दुर्दम्य उत्साह, त्यांची अत्यंत सकारात्मक ऊर्जा आणि अर्थातच निरपेक्ष प्रेम. स्वामीजींकडे मी प्रथम आले तेव्हा पूर्णतः निराश, न्यूनगंडाने भरलेली अशी होते. सगळं असूनही मला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळेस ग्लासाची न भरलेली जागा ठामपणे दिसायची. आज आठवलं तर हसायला येतं, कारण मी इतकी नकारात्मक जीवन जगत होते की जर दुकानात गेले आणि मला विकत घ्यायची वस्तू त्या दुकानात मिळाली नाही तर असं वाटायचं की मी गेले आणि ती वस्तू संपलेली, म्हणजे माझं काहीच नीट होत नाही, जणू काही जगबुडीच झाली, इतकं मला वाईट वाटायचं. कोणी कितीही समजावलं तरी मला ते पटत नसे. मी जणू माझ्याभोवती एक कोष तयार करून घेतला होता. कोणी माझ्याशी बोलू नये आणि मला कोणाशी बोलायला लागू नये अशी जणू व्यवस्था केली होती. आणि त्या अवस्थेमध्ये मी केंद्रात यायला लागले. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होते. सकाळी कॉलेज झालं की दुपारी माया अपार्टमेंटला ध्यानाला येत असे. एक दीड तास ध्यान झाल्यावर दीडच्या सुमारास स्वामीजी केंद्रात येत असत. अतिशय वळणदार अक्षरात बहुधा ज्ञानेश्वरीतला ओव्याते लिहित असत. त्यांचं ते एकाग्रपणे मान तिरकी करून केलेलं लिखाण पाहणं अतिशय आल्हाददायक असे. दुपारची वेळ असल्यामुळे भगिनी वर्गाची गर्दी जास्त असायची. घरकाम उरकून निवांत हक्काची अशी त्यांची ती वेळ असायची. त्यामुळे मला नेहमी ती लेडीज स्पेशल अशी बॅच वाटायची. त्यावेळेसचे स्वामीजी फार वेगळेच वाटायचे. एरवी प्रवचन, सत्संगाच्या वेळेस असणारं श्रोता वक्ता असं नातं नसायचं. खूप गमतीशीर मोकळ्या गप्पा असायच्या. स्वामीजी स्वतः खूप हसायचे आणि सगळ्यांना हसवायचे. एकदा मिश्किलपणे म्हणाले की हल्लीच्या बायकांना घरकामात काही व्यायामच राहिलेला नाहीये. चूल पेटवायची नसते, नुसतं बटण फिरवलं की गॅस चालू, पाट्यावर वाटणं नाही, बटण फिरवलं की मिक्सर चालू. त्यामुळे झालंय असं की वजनं वाढायला लागलीत. आता आम्ही इथे जाती आणून ठेवणार आहे. इथे आलं की थोडं दळायचं आणि मगच ध्यान करायचं. अशीच काहीशी थट्टामस्करी ते करत असत. एकदा सगळे घरी निघण्याच्या बेतात असताना पूजनीय सरलात यांचा निरोप आला की गॅस सिलेंडरचा काहीतरी गोंधळ झालाय. काही जण स्वामीजींच्या घरी जाऊन ते बघत होते. स्वामीजी शांतपणे त्यांच्या आसनावर बसूनच दारातून समोर घराकडे पाहत होते. मलाही घरामध्ये सिलेंडरचा रेग्युलेटर बदलायची सवय होती. एरवीची मुख दुर्बळ मी पण त्यावेळेस काय झालं कोणास ठाऊक. मी पण स्वामीजींना विचारलं मी जाऊन बघून येऊ का. ते हलकेसा हसून म्हणाले जातेस बर बघ. आणि मोठ्या उत्साहानं मी स्वामीजींच्या घरी गेले. खरंच रेग्युलेटरचा प्रॉब्लेम होता. शेवटी तो खटका बंद करायचं ठरलं, म्हणजे मग धोका नको यासाठी. हे झाल्यावर मी परत केंद्रात आले आणि मला स्वामीजींनी विचारलं काय झालं होतं. आणि त्या क्षणी मला जाणवलं की आपण काय करतोय, आपल्या नेहमीच्या स्वभावाच्या विरुद्ध असं आपणहून काही करणं म्हणजे. आणि झालं, मी परत जणू कोशात गेले. माझी अक्षरशः बोबडी वळली होती. मला साधा रेग्युलेटर हा शब्दही आठवेना. कसं तरी हातवारे करून मी स्वामीजींना सांगायचा प्रयत्न केला, अडखळत कसं तरी. आणि मग वाटायला लागलं की मला एवढंही सांगता येत नाहीये. घशामध्ये आवंढा आणि डोळ्यात पाणी कसंबसं थोपवलेलं होतं. या सगळ्या घटनेमध्ये मला आजही आठवतेय ती स्वामीजींची नजर. काय नव्हतं त्यांच्या डोळ्यांमध्ये, माझी केविलवाणी धडपड पाहून दाटलेली अपार करुणा, त्याचबरोबर समोरच्या जीवाला कासवीच्या दृष्टीने दिली जाणारी हळूवार पण सबळ ताकद, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो निशब्द प्रेमळ भक्कम दिलासा की तू यातून बाहेर पडणार आहेस. त्या घटनेनंतर मला आठवतं की माझं बोलणं सुधारलं, म्हणजे मला बोलता यायचं पण माझ्या मनात जे असायचं ते शब्दात मांडता यायला लागलं, हळूहळू का होईना. स्वामीजींनी मला जगायला शिकवलं. मी जगण्याकडे पाठ फिरवून बसले होते, त्यांनी मला जगण्यास सन्मुख केलं. सुख आणि दुःखाच्या पलीकडे आनंदासाठी आणि आनंदाने जगायचं असतं
हे त्यांनी मला शिकवलं. नेपोलियन बोनापार्टच्या शब्दकोशामध्ये नाही हा शब्द नव्हता. माझ्या शब्दकोशातून आहे हा शब्द कुठेतरी हरवला होता. तो स्वामीजींनी जणू शोधून दिला आणि त्यानंतरचा सगळा प्रवास नकारातून सकाराकडे, अंधारातून उजेडाकडे, नैराश्यातून उत्साहाकडे, न्यूनगंडातून आत्मविश्वासाकडे, भयातून निर्भयतेकडे आणि कोणत्याही बाह्य परिस्थितीतून अंतर्मुखतेकडे आणि त्याच्याच आनंदाकडे सुरू झाला आणि चालू आहे. माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. मला एके ठिकाणी नोकरी पण मिळाली. तिथं 2-3 वर्ष झाली पण मी परमनंट होण्याची काही चिन्ह दिसेना. माझं बाकीचं रुटीन व्यवस्थित बसलेलं होतं. सकाळी ध्यान, घरकामात मदत, ऑफिस आणि संध्याकाळी केंद्र. घरचे सगळे अनुग्रहित होते. त्यांची सर्वांचीच मला सर्वतोपरी मदत होती. कोणत्याही प्रसंगी तेव्हा आणि आजही घरचे सर्वजण माझ्या बरोबरच होते. पण तरीही तेव्हा मला असं वाटायचं की कधीही आपला आर्थिक भार कोणावर पडू नये, त्यासाठी परमनंट नोकरी मिळावी असं वाटायचं. पण माझ्या बाबतीत काहीतरी तांत्रिक अडचण येऊन ते लांबणीवर पडत असे. जसजसा काळ जाऊ लागला तसं मला वाटायला लागलं की या नोकरीवर आपण विसंबून आहोत, पण मध्येच जर यांनी काढून टाकलं तर. आणि मग वाटलं की दुसरीकडे प्रयत्न करावेत का. अशातच स्वामीजींकडे एकदा दर्शनाला गेले असताना मी धीर करून त्यांना विचारलं की आता अमुक ठिकाणी नोकरी करतेय, पण ती सोडून दुसरीकडे प्रयत्न करू का, कारण मी अजून परमनंट नाहीये. पण माझं हे बोलणं पूर्ण व्हायच्या आतच स्वामीजी म्हणाले, नोकरी सोडायची का, माणसं चांगली नाहीत का. मी म्हटलं आहेत, चांगली आहेत. मग त्यांनी विचारलं काही त्रास आहे का. मी म्हटलं नाही, काही त्रास नाही. त्यावर त्यांनी विचारलं मग, आणि त्या मगवर मलाही असं वाटलं मग काही नाही, म्हणजे ते परमनंट वगैरे सगळे शब्द, सगळ्या शंका कुठे विरून गेलं मला कळलंच नाही. त्याच्यानंतर स्वामीजींनी अतिशय प्रेमाने पण गंभीरपणे मला सांगितलं, आपल्याला दिलेलं काम मन लावून करायचं, इकडे तिकडे कुठेही लक्ष द्यायचं नाही. आपण बरं की आपलं काम बरं, आपला आणि नोकरीचा फक्त कामापुरता संबंध असतो, तिथे अन्य राजकारणामध्ये आपण पडायचं नाही. आणि सर्वात शेवटी म्हणाले की ऑफिसमध्ये काम कसं करायचं, आपणाची काम वाण्या घरी गुळ, त्याचे याती कुळ काय की जे. हे सगळं ऐकून मला एवढंच कळलं की नीट आणि चांगलं काम करायचं, फक्त कामच करायचं आणि आता आहोत त्याच नोकरीत काम करायचं. तशीच मी तिथे काम करत राहिले. मधल्या काळात स्वामीजींनी देह ठेवला. तब्बल 11 वर्ष मला त्या नोकरीत झाली. त्या 11 वर्षामध्ये कधीतरी टेन्शन यायचं पण ते विरूनही जायचं. काही जणांनी सल्ला दिला की तू कोर्टात जा, तुझ्या बाजूने निकाल लागेल. पण माझ्यासाठी माझी केस भूतलावरच्या कोर्टाच्या कैक योजनेवरच्या अशा कोर्टामध्ये दाखल झालेली होती आणि म्हणूनच मी निर्धास्त होते. 11 वर्षानंतरचा ऑक्टोबरचा महिना उजडला. मी नेहमीप्रमाणे ऑफिसला गेले. हेड ऑफिसकडनं 2 पत्रं आली होती. पहिलं पत्र होतं ज्याच्यामध्ये माझ्या पोस्टसाठी गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल होतं, आणि दुसरं पत्र ज्याच्यामध्ये त्या पोस्टवर मला परमनंट केल्याचं सांगितलं होतं. माझी 11 वर्षांची सेवा त्याच्यामध्ये ग्राह्य धरली गेली होती. मला खूप आनंद झाला. आनंदाचा पहिला बहर ओसरल्यावर मी ती पत्र जरा काळजीपूर्वक वाचायला घेतली. पत्रात डावीकडे रेफरन्स नंबर आणि उजवीकडे तारीख. पहिल्या पत्राची तारीख पाहिली आणि मला आनंदाचा आणि आश्चर्याचा धक्का बसला. स्वामीजींबद्दलचा आदर, आश्चर्य, शरणागती अशा अनेक भावनांचा मनामध्ये कल्लोळ उमटला होता. मी उत्सुकतेनं दुसऱ्या पत्राची तारीख पाहिली आणि परत तेच भाव मनात उसळून आले, कारण त्या 2 तारखा होत्याच तशा. आपल्या साधक विश्वामध्ये त्या तारखांना अनन्य साधारण महत्व आहे. पहिल्या पत्राची तारीख होती 30 जुलै आणि दुसऱ्या पत्राची होती 1 ऑक्टोबर. पहिली तारीख स्वामीजींच्या पुण्यस्मरणाची आणि दुसरी जयंतीची. मला परत परत स्वामीजींच्या भेटीचा तो प्रसंग, त्यांचे ते उपदेशाचे शब्द सगळं आठवत होतं. आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक चांगली गोष्ट त्यांच्याच कृपेने घडते असा आपला भाव असतो आणि ते खरंही असतं. पण इथे त्यांनी जणू ते डॉक्युमेंटरी प्रूफ देऊन सिद्ध केलं होतं. नाहीतर वर्षाच्या 365 दिवसांमधल्या अन्य तारखांची पत्रं मला मिळू शकली असती. स्वामीजींनी अनेक वेळा सावरलं. आपल्या साधनेच्या आड येणाऱ्या छोट्या गोष्टींकडेही त्यांचं बारीक लक्ष असायचं याची एक मजेशीर आठवण आहे. मी सुरुवातीला जेव्हा केंद्रात ध्यानाला बसायचे तेव्हा चष्मा काढून ठेवत असे
आणि ध्यानामध्ये मध्येच मला आठवण व्हायची की चष्म्याला कोणाचा धक्का तर नाही लागला. मग डोळे मिटूनच मी चष्मा हाताने चाचपून नीट आहे ना याची खात्री करून घ्यायचे. एकदा सकाळच्या ध्यानानंतर बोलताना स्वामीजी म्हणाले की आपण इथे येतो आपलं अनुसंधान टिकावे म्हणून प्रयत्न करतो, पण अनुसंधान हे भगवंताचं हवंय, चष्म्याचं नकोय. त्यानंतर मात्र माझं चष्म्याचं अनुसंधान सुटलं. स्वामीजींना आठवलं की मला नेहमी फुटप्रिंटची गोष्ट आठवते. एकदा एक माणूस आयुष्यामध्ये मागे वळून पाहताना त्याला जाणवतं की आयुष्यात प्रत्येक वेळेस त्याच्याबरोबर अजून दोन पावलं आहेत, दोन त्याची स्वतःची आणि दोन भगवंतांची. पण कठीण प्रसंगात संकटामध्ये त्याला फक्त दोनच पावलं दिसतात. तेव्हा तो भगवंतांना विचारतो, हे भगवन माझ्या कठीण प्रसंगात तुम्ही कुठे होतात, कारण फक्त दोनच पावलं दिसतात. त्यावर भगवंत हसून म्हणतात, बाळा ती दोन पावलं माझी आहेत, कारण मी तुला तेव्हा कडेवर उचलून घेतलेलं होतं. आपल्या आयुष्याच्या वाटचालीची कथा याच्यापेक्षा काही वेगळी नाही. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, तूच वाट दिशा तूच, तूच ध्येय अंती, गती पावलांची तूच, तूच चालणे गती पावलांची तूच, तूच चालणे. हरिओम.
सद्भक्त भारतीच्या आठवडींमधून लक्षात आले की केवळ स्वामीजींच्या विचारांवर पूर्ण विश्वास ठेवून आत्मविश्वासाने स्वतःचे जीवन अंतर्बाह्य कसे बदलू शकते. आपल्या सर्वांच्याच भाग्याला सीमा नाही, कारण साक्षात परब्रह्म स्वरूप असलेल्या स्वामीजींनी त्यांच्या प्रेमाच्या राज्यात आपल्याला स्थान दिलेले आहे. आज स्वामी माधवनाथ देहाने नसले तरी स्वामी मकरंदनाथांच्या रूपात तेच प्रेम तीच माया आपण आज अनुभवत आहोत. शेवटी स्वामींचरणी एक मागणे मागावेसे वाटते, ते म्हणजे ज्या शुद्ध परमार्थाच्या मार्गावर स्वामीजींनी आम्हाला चालण्यास शिकवले आहे त्याच मार्गावर मनात कोणताही विकल्प न येता या देहाच्या शेवटपर्यंत चालत राहण्याची शक्ती बुद्धी स्वामीजींनी आपणास द्यावी हीच प्रार्थना. चालतील सद्गुरु त्या मी पंथे जाईन, उमटतील पाऊले त्या मी धुळीत नाही न, त्या मी धुळीत नाही न. श्रीराम. आजच्या कार्यक्रमाची सांगता स्वामी माधवनाथ यांच्या आरतीने आपण करणार आहोत. सद्भक्त पराग आणि सद्भक्त वैशाली करवंदे प्रातिनिधिक स्वरूपात आज आरती करणार आहेत. सद्भक्त विलासदादांबरोबर आपण सर्वजण आरती म्हणणार आहोत.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्तीने पायी ठेवी तो माथा. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, कृपाळो तो ज्ञान देवी अमृत ओवी. जेसी जाणीव आगणी, जाणीव आगणी अजाण भक्ता. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, मायेचे बंध तोडीसी, अक्षय सुख जोडीसी. सोहम स्वरूप खुन, स्वरूप खुन दावीसी अर्धा. माधवनाथा, आरती माधवनाथा, संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा. मिळे अखंड चांदन अखंड चांदने चकोर चित्ता आरती माधव नाथा आरती माधव नाथा दास भक्ति ने पाही ठेवी तो आरती माधव नाथा आरती माधव नाथा। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।